வந்தே பரமானந்தமாதவம் குரு பிரம்மா குரு விஷ்ணு குரு தேவோ மகேஸ்வரா குரு சாட்சாத் பரப்ரஹ்மா தஸ்மை ஸ்ரீ குரவே நமஹ. கருணாகரம் கைவல்யானந்ததாயகம் சஞ்சாரதாபசமனம் சமர்த்தம் சமதரிஷணம் ஸ்வயம் பிரகாசம் சம்சித்தம் ஸ்வரூபானந்த சத்குரும் பாவனம் பரமம் சாந்தம் பாவசேவாசி சோனம் சித்தி சந்தோ ீஸ்வரோமூபூதிபதி சாட்சீஸ்வயம் காவிரி வந்தே மகரந்தநாசயதினம் ரக்ஷஸ்வதீனாங்கிதம். ஸ்ரீ ஞானேஸ்வர மகாராஜ் கீ பரமஹம்ச சத்குரு சுவாமி ஸ்வரூபானந்த மகாராஜ் கீ பரமஹம்ச சத்குரு சுவாமி மாதவநாத் மகாராஜ் கீ பரமஹம்ச சத்குரு சுவாமி மகரந்தநாத் மகாராஜ் கீ சமசந்தன கீ ஜெய ஜெய ஜெய.
ீதா அனந்தோத்சவ சாப்பிடா அப்படியா சுவாமிஜி கிட்ட பிரிய வந்தே யாச்சி கல்பனா ते असताना फारशी येऊ शकली नाही. आता सुद्धा पूर्ण आलेली आहे असा दावा असत नाही, परंतु ही क्रमशः आपल्या अंधकरणात उजळत जाणं, त्यांच्या प्रेमाची संकल्पना, त्यांच्या कार्याची संकल्पना, त्यांच्या साधनेची संकल्पना, त्यांच्या ज्ञानाची स्थिती, त्यांच्या बुद्धाची स्थिती, हे क्रमशः आपल्या अंतःकरणात उघडत जाणं ही अतिशय समाधानाची बाब आहे असं वाटत. या जन्मशताब्दीचा आपल्यावर सर्वात मोठा उपकार असा की आपण जास्त वेळ, जास्तीत जास्त वेळ त्यांच्या स्मरणामध्ये व्यतीत करू शकतो. वस्तुतः जन्मशताब्दी व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला कोणी अडवलेलं नाही, परंतु या शताब्दीमुळे जास्त अधोरेखित आपले भाव अधिक जास्त उत्कट होतात, तरल होतात. आणि त्यांच्या स्मरणात जेवढा कालावधी जातो तेवढा आपण आपल्या कल्याणाचा मार्ग पाचरला असं वेगवेगळ्या अंगांनी स्वामीजींच्या जीवनाकडे पाहण्याचा आपण प्रयत्न. स्वामीजींच्या जीवनाचा सगळा शोध लागला हे तसं अशक्यप्राय आहे, तसा आपला उद्देश सुद्धा नाही. परंतु त्यांच्या जीवनातल्या, त्यांच्या कार्यातल्या काही पैलूंच यथाशक्ती दर्शन आणि ते एकमेकांमध्ये वाटावं असा या उपक्रमाचा उद्देश आहे. नाव आहे स्वामी माधवनाथ दर्शन. या स्वामी माधवनाथ दर्शन मधून आपण स्वामीजींना पाहण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्या निकट जाण्याचा प्रयत्न करतो. त्यांचे किती पैलू आपल्याला उलगडले ते महत्वच नाही असं माझ्या लक्षात. त्यांचं किती प्रेम आपण ओढून घेतलं हे खूप महत्वाचं आहे. त्यांचं स्मरण किती तीव्रतेने आपल्याला हे अधिक महत्वाचं. विषय आहे साधनाधिष्ठित कार्य. स्वामीजींनी कार्यरत उभं केलं हे आपल्या सर्वांना श्रोता आहे. आणि स्वामीजींची कार्यामागची संकल्पना काय होती हे पाहणं, आणि त्या कार्याची सूत्र काय होती साधनाधिष्ठित कार्य हे पाहणं हा आपला प्रमुख हेतू आहे. साधनेच्या अधिष्ठानाशिवाय कार्य या कल्पनेला स्वामीजी तयार ते पहिली लक्षात घेण्यासारखी घटना आहे. किंबहुना साधना प्रधान आणि त्या प्रधान साधनेच्या अनुषंगाने घडलेलं कार्य हे कसं थोडस साधनेपेक्षा जवळच अशी त्यांची निश्चित खात्री होती आणि अशी त्यांची निश्चित जीवन निष्ठा सुद्धा. स्वतःसाठी त्यांचं ध्येय निश्चित झालेलं होतं. पुण्यात आल्यानंतर काही वर्षातच म्हणजे त्यांच्या तरुण त्यांच्या जीवनाचं ध्येय त्यांनी निश्चित, त्यांच्या जीवनाचं मुख्य ध्येय होतं आत्मदर्शन. आणि त्या आत्मदर्शनासाठी योग्य शास्त्रसंमत अशी साधना करणं हे त्यांनी आपल्या स्वतःसाठी पहिलं सूत्र ठरवलं. आणि ही ध्येयनिश्चिती त्यांची जी झाली ती ध्येयनिश्चिती त्यांनी पुढे आयुष्यभर प्रसृत केली. आपल्या स्वतःसाठी जे ध्येय तेच त्यांनी आपल्या सगळ्यांसाठी. त्यामुळे आत्मदर्शन ह्या ध्येयावर आधारित जे कार्य घडेल ते आणि तितकंच कार्य करायचं अशा त्यांच्या कल्पना निश्चित. साधनेविण परमार्थ प्रतिष्ठे तो मानवता सवित्र प्रश्ने स्वामीजींना समजण्याच्या काही व्यापार आपण आपण असं म्हणू की स्वामीजींचं जे साधना निश्चित कार्य आहे ते सगळं समर्थांच्या योजनेवर हुकूम खूप आहे. समर्थांची जी कल्पना आहे दासबोधात भेटली ती अधिक दृगोचर शंकर श्रीकृष्ण देवांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये केली, समर्थ चरित्रामध्ये केली. त्यावर आधारित स्वामीजींचं साधनाधिष्ठित कार्य उभं आहे. साधने विण परमार्थ प्रतिष्ठे तो मागुता सवित भ्रष्टे या कारणे दुरी द्रष्टे महानुभा. ही समर्थांची रोगी त्यांच्यासाठी एक मुख्य तत्व जी कार्य पारमार्थिक म्हणून उभे राहतात त्यांना जर का साधनेचं अधिष्ठान नसेल तर ती कार्य सवित भ्रष्ट होतात. सवित भ्रष्ट होतात म्हणजे नष्ट होत नाही शकत, कारण त्या कार्यांना पायाच नसतो. या कारणे दूरदृष्टे पहान स्वामीजी असे महानुभाव दूरदृष्टे खूप कार्य वाढवणे हा त्यांचा कधीच सोच नाही. किंवा कार्य वाढवण्याच्या त्यांच्या प्रेरणा सुद्धा क्रमशः विकसित होत गेल्या असं आपल्याला त्यांच्या चरित्राकडे बघ. त्यांनी एकदम असं आपण एक मोठं काम उभं करून वगैरे असं काहीच नाही. आपल्या त्यांच्या चरित्राबद्दल माहिती आहे. सुरुवातीला त्यांना असं वाटत होतं की आपण गीतेवर प्रवचन करावं तर गाव गंगा हिंडा गीतेचा प्रचार प्रसार. गीता हे आपल्या जीवनाचं शास्त्र आणि गीतेच्या माध्यमातून समाजात जागृती करायची असं त्यांचं ध्येय करावं. पुढे संसाराची जबाबदारी आली, व्यवसायाची जबाबदारी आली, पुण्यात येऊन स्वतःचं बस्तान बसवणं हे सगळं त्यांच्यावर आलं. तेव्हा त्याच कल्पनेला अधिक जास्त व्यापकता द्यायला त्यांनी सुरुवात. गावांना गीता प्रवचने करत चिंता हे तसं त्यावेळेला शक्य नव्हतं आणि पुढेही त्यांना तसं शक्य झालं नाही. परंतु प्रबोधन करत राहणं हे मात्र त्यांचं निश्चित. गीता प्रवचन काय प्रसिद्धी होण्यासाठी नव्हती. गीता प्रवचन ही काय गोवाला भगव प्रसिद्ध करणे हा असा उद्देश त्याचा नव्हता. प्रबोधन करणे हाच होता. परंतु त्या प्रबोधन करण्याच्या उद्देशाला त्यांनी अजून जास्त व्यापकता दिली, अजून वेगळं वळण दिलं. तत्कालीन त्यांची जी परिस्थिती होती त्याला आम्हाला कार्य म्हणून साधारणतः बऱ्याच कल्पना असतात. कार्य म्हणजे आपल्याला असं वाटतं की खूप मोठा समुदाय व्हावा, खूप मोठे दौरे, खूप मोठ्या मोठ्या सभा संमेलन, खूप मोठ्या मोठ्या इमारती, देश विदेशामध्ये प्रसिद्धी, लक्षावधीचा साधकांचा समूह निर्माण करणे याला एक कार्य म्हणून अशी एक समजूत त्यावेळेपासून दिली. त्यावेळेच्या वारकऱ्यांमध्ये सुद्धा एखादा कीर्तनकार मोठा केव्हा ओळखायचा तर त्याच्या मागे जे टाळकरी असतात त्यांची संख्या किती आहे त्याच्यावर तो कीर्तनकार मोठा असतो, त्याच्यावर तो मोहा मोठा असतो. मागे किती लोक उभी राहिली याच्यावर तो उभा. स्वामीजी हे सर्व बघत होते. पारमार्थिक कार्य जेव्हा उभं करायचं असेल तेव्हा त्या पारमार्थिक कार्याच्या मुळाशी काय असलं पाहिजे याचा त्यांनी खूप सखोल शोध त्यांच्या तारुण्यात होता. 1937 साली पुण्यामध्ये आले आणि त्यांनी 1958 साली आपल्या घरी स्वांत सुखाय प्रवचन करावी सुरू. पण 1937 पासून 1958 पर्यंत काय होते पुण्यामध्ये, ते पुण्यामध्ये खूप सूक्ष्म अवलोकन करत. पुणे ही सांस्कृतिक राजधानी तेव्हाच होती असं म्हणायचं एकाने करून. आपण असल्यामुळे आपण सगळे आहोत सांस्कृतिक राजधानी आहे. त्यांनी निश्चित पारमार्थिक प्रबोधन जिथे जिथे घडतं त्या सगळ्याचा शोध घेत. स्वामीजींचा पिंड हा भक्ताचा होता निश्चित. लहानपणापासून त्यांचा भक्ताचा पिंड होता. परंतु त्याची जी बुद्धी होती त्या बुद्धीला भक्तीच्या प्रकाशात कैत लढवायची सवय, त्यांच्या बुद्धीचा भक्तीला रोटांगण होत पण बुद्धी जागी होती पण ती भक्तीच्या प्रकाशात होती आणि त्यामुळे त्यांना जे अवलोकन तत्कालीन प्रमाण कार्याचं जे घडलं ते विलक्षण होत, ते बहुतेक मंडळींच्या नजरेतून सुटत अशा प्रकारचं त्यांचं अवलोकन आणि त्याचाच पगडा त्याची छाप जसं त्यांचं कार्य पुढे विकसित होत गेलं स्वामी त्याच्यावर पाहत सगळ्यात पहिलं स्वामीजीच्या साधना देशील कार्याचं सूत्र असं होतं की निस्पृह अव्यास विरहित त्या कामाला सुरुवात सुरुवात त्या कार्यामध्ये निर्माण करायची नाही आणि यासाठी त्यांनी स्वतः पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या स्वतंत्रता प्राप्त केली, परमार्थ आता उपजीविकेशी संबंध नाही, परमार्थ हा एकूण व्यवहारापासून त्यांनी बाजूलाच केला, ज्या कार्याला चिरस्थायित्व आलं याचं कारण असं की त्यांच्या परमार्थातून आर्थिक व्यवहार आर्थिक अवलंबित हो हे पूर्णपणे नव्हतं, हा महत्वाचा एक त्यांनी स्वतःसाठी एक निश्चित असा धडा घेऊन त्यांनी त्याचा जो कोणता अंतर्मुख स्वभाव होता त्या अंतर्मुख प्रसिद्धी परांगमुख आणि प्रयोगशीलता असा जो स्वभाव होता त्या स्वभावाला अनुसरून पहिलं आपल्या स्वतःसाठी कार्य उभं करायला स्वामीजींनी कामाला उशिरा सुरुवात केली 40 नंतर आणि त्या कामाला नावारूपाला अजून उशीर झाला यायला, पण त्याचं कारण असं होतं की ते पहिल्यांदा स्वतःवर प्रयोग आपल्या स्वतःसाठी ते निश्चिती करणार, स्वतः साधनेने दृढ होत, स्वतःचा भाव निश्चित करत, स्वतःचं ध्येय निश्चित करत आणि हे करण्यामध्ये काही वेळ जाण्याची आवश्यकता आणि तो वेळ त्यांनी तसा अव्यास नव्हता तसंच कुठल्याही प्रकारची धंदल त्यांना कामा होत, कुठल्याही धंदलीने खूप पटपट पटपट लोकांना जमावं याला भेटावं त्याला भेटावं याला आणावं त्याला आणावं हा कार्यक्रमासाठी कधीच, त्यामुळे त्यांच्या ह्या वृत्तीमुळे ते जास्त नेमकं कार्य करू शकत, स्वामीजींनी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे त्यांना त्यांची बुद्धी भक्तीच्या प्रकाशात चालणार, त्यामुळे वचन आधारी लावले जैसे शस्त्र फिरावले आणि घेतले आपणावरी असं जे समर्थ म्हणतात तसं स्वामीजींनी कदापिही केलं नाही, कुठल्याही प्रकारचं पाखांड कुठल्याही प्रकारची कशरत्ना प्रसृत करायचीच नाही हे त्यांच्या कार्याचं वैशिष्ट्य, ज्या संतांनी सांगितलेला जो परमार्थ आहे तो संतांनी सांगितलेला परमार्थ त्याचं पुष्टीकरण करायचं, त्याला जास्तीत जास्त लोकांना नीट समजावून सांगायचं, त्याच्यावर जनतेसंचे प्रश्न विचारून जनतेसंचे तर्क लढवून त्याला पराभूत करण्याचा कुठलाही उपक्रम काढायचा, त्यामुळे संतानुगामी अशी त्यांची बुद्धी राहते, तुकाराम महाराज समर्थ हे त्यांचे सुरुवात समर्थ हे त्यांचं सुरुवातीचं दैवत आणि समर्थ हे शेवटपर्यंत त्यांचं दैवतच राहते, कारण तू पुढच्या कार्याची रचना पाहिली तर समर्थ हे त्यांचं दैवत, परंतु पुण्यामध्ये असताना त्यांच्या ज्ञानेश्वरी संघाला त्यांची सुरुवात करण्याच्या आधी कितीतरी कीर्तन प्रवचन व्याख्यानही ऐकली, मोठे मोठे कीर्तनकार प्रवचनकार यांचे सुद्धा यांचं सुद्धा श्रवण त्यांना घडलेलं होतं, आणि त्यामुळे प्रत्यक्ष त्यांनी जेव्हा सांगायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की उपोबा जे सांगतात समर्थ जे सांगतात नामदेव जे सांगतात आणि ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वर तीर्थ या सगळ्या संतांच्या सांगण्यामध्ये विलक्षण एकवाक्यता, हे सगळे संत शुद्ध परमार्थाकडे सर्वांना प्रेरित करतात, प्रत्येकाची भाषा वेगळी असते, प्रत्येकाची पार्श्वभूमी वेगळी असते, परंतु त्या त्या संतांनी समाज त्यांच्या कालावधीमध्ये समाजाच्या ज्या स्तरावर काम केलं ते काम शुद्ध परमात्मा, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड नव्हती हे त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी स्वतः जेव्हा निरूपणांना सुरुवात केली तेव्हा हा सगळा विचार घेऊन त्यांच्या निरूपणांना आणि त्याच्यामध्ये स्वांत सुखाय हे त्यांच्या निरूपणाचं वैशिष्ट्य, स्वांत सुखाय हे त्यांच्या निरूपणाचंच वैशिष्ट्य नाही ठरलं तर स्वांत सुखाय हे त्यांच्या नावाचं सूत्र राहिलं आणि आजपर्यंत ते सूत्र आहे असं मला संख्या थोडीशी वाढली. स्वांत सुखाय याचा अर्थ माझ्या स्वतःच्या समाधानाचा, माझ्या स्वतःच्या आनंदासाठी मी निरूपण करतो, माझ्या स्वतःच्या आनंदासाठी माझ्या स्वतःच्या समाधानासाठी मी प्रवचनावर, माझ्या स्वतःच्या आनंदासाठी माझ्या स्वतःच्या समाधानासाठी माझ्या आंतरिक विकासासाठी मी सांगतो. हे सगळं माझ्या आंतरिक विकासासाठी माझ्या आत्मदर्शनासाठी आहे हा त्यांनी पक्का भाव स्वतःपाशी राखला आणि तो भाव तिथे येणार त्यांच्यापाशी येणाऱ्या प्रत्येक साधकामध्ये प्रस्तुत करायला पाहिजे. या स्वांत सुखायची गोष्टी बोलते, स्वांत सुखाय एकदा ठरलं की तुम्हाला बाहेरच्या कुठल्या आव्हानांना बळी पडण्याचं कारण, कारण तुम्ही स्वतःसाठी करता, तुम्हाला प्रसिद्ध व्हायचं नाही, तुम्हाला भवभ म्हणून ख्याती मिळवायची नाही, तुम्हाला गावभर इकडे तिकडे जाण्याची गरज नाही, ते निश्चित आपल्या स्वतःच्या ठिकाणी राहून आपल्या स्वतःसाठी स्वतःच्या आनंदासाठी अभ्यास करायचा आणि त्याच्यातून जर काही येणाऱ्या श्रोत्यांना काही लाभ झाला तर तो होऊ द्या. श्रोत्यांचा नकार नव्हता पण श्रोत्यांना गौरवण्याची धडपड नव्हती, त्याच्या कार्याला सुरुवात ह्या भूमिकेतून त्यांनी केली. 1958 साली सुरुवात ज्ञानेश्वरी संघाला सुरुवात केली त्यावेळेस आणि मग त्यांच्या असं लक्षात येऊ लागलं की श्रवण ही एक साधना होती, निरूपण ही त्यांच्यासाठी साधना होती आणि त्यांच्याकडे येणारे जे श्रोते होते त्या श्रोत्यांसाठी श्रवण ही साधना व्हावी, साधनेमध्ये ती रूपांतरित व्हावी यासाठी त्यांचे प्रयत्न, श्रोत्यांना प्रभावित करणं, श्रोत्यांचं रंजन करणं असं त्यांनी कधीही केलं, टाळ्या मिळवणे गॅलरी गेम आपण ज्याला म्हणतो तसा त्यांनी कधीच केला, परंतु त्या श्रोत्यांकडनं ही श्रवणाची साधना घडावी हे त्यांच्या हे त्यांचं निश्चित ध्येय ठरवलं आणि त्यामुळे समर्थांची जी ओळी आहे जी त्यांना अत्यंत प्रिय होती, श्रवण मनन निजध्यास प्रचितीने बाणता विश्वास रोकळा साक्षात्कार सायास करण्याची न लगे, याच्यावर त्यांनी त्यांच्या पुढच्या कार्याला आपण कल्पना करू शकतो की रोज एकाच व्यक्तीचं एकाच विषयावरचं निरूपण करता आपल्याला कोणी आठवलं आपले जण रोज येत त्याच्यामध्ये येणारे श्रोत्यांचंही कौतुक आहे पण त्याहीपेक्षा मला स्वामीजींचं खूप मोठं आश्चर्य वाटतं की रोज नाविन्याने तोच विषय पुन्हा पुन्हा समजवत तीच ज्ञानेश्वरी सांगायचं तेच गीतेतले श्लोक येणार त्याला अनुलक्षण तीच संत वचन येतील तेच दासबोधाचे वचन येतील असं सगळं होईल आणि तरी देखील श्रोत्यांना खेळून ठेवायचं आणि रोज खेळून ठेवायचं. मंगळवारी आलेला श्रोता बुधवारी येणार, बुधवारचा गुरुवारी येणार, शुक्रवारी येणार, शनिवारी येणार, त्याला खंड पडणार. श्रोत्यांची निष्ठा तयार करत जाणं हा त्याच्यातला एक मोठा हेतू होता स्वामी. साधनाधिष्ठित परमात्म्यामध्ये निष्ठावंत श्रोते निर्माण होणं हे खूप महत्वाचं आहे आणि स्वामीजींनी असे निष्ठावंत श्रोते घडवले आणि निवडले. पण पाहाल तर स्वामीजींकडे येणाऱ्या श्रोत्यांचा एक वर्ग तयार होतो, आपल्या सगळ्यातले कान आता इथे ऐकून तयार झाले, आपण आता स्वामी मकरंदनाथांकडून श्रवण करतो पण आपले कान तयार झालेले आहेत. मी अशासाठी म्हणतो की इथे येऊन कोणीतरी काहीतरी वेगळ्याच पद्धतीने बोललं तर आपल्याला ताकद एक खटत त्यांनी श्रोत्यांची सुद्धा एक मानसिकता घडवायला सुरुवात होते आणि कशी घडवायची हे त्यांच्या मनामध्ये निश्चित होते. त्याबद्दल त्यांनी त्यांची कल्पना निश्चित केली होती. श्रवणाखेरीज परमार्थ घडत त्यावर त्यांची शंका. सगळ्या परमार्थाचा मूळ काय असेल तर प्रश्न जेवल्याखेरीज स्फोट घडणं ते जसं हास्यास्पद कल्पना आहे तसंच श्रवणाखेरीज परमार्थ घडणं ही कल्पना शक्य नाही हे त्यांना म्हटलं. आणि त्यांनी म्हणून सगळा भर त्यांच्या कार्याचा हा श्रवण साधनेवर. श्रवण करू शकणारे असे चांगले श्रोते त्यांनी संख्या त्यांना महत्वाची. श्रोत्यांचा दर्जा त्यांच्या दृष्टीने जास्त महत्वाचा. श्रोते श्रवणासाठी कसे करतात मला आठवते स्वामीजी जेव्हा आनंद यात्रा जायचे तेव्हा ते बऱ्याचशा साधकांना बरोबर घेऊन जायचे. 20-25 साधिकांसाठी त्यांच्या बरोबर किमान असते. त्याचं कारण असं की ते निरूपण करताना वाचायचे लोकांचे डोळे तुमच्या चेहऱ्यावरचे भाव आणि ज्यांचे ज्यांच्या डोळ्यामध्ये चमक येऊन जाते ज्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पालटतात असे काहीतरी श्रोते त्यांना आपल्या समोर त्या समुदायामध्ये हवे असते. श्रवण हा त्यांच्या साधारण साधनादेशी कार्याचा प्रमुख पाया ठरला. तो शेवटपर्यंत असा तर आहे आणि स्वामीजींनी त्यांचं कार्य जे मागे ठेवलं त्या कार्याचा सुद्धा श्रवण हा त्यांना नित्य श्रवण घडत नाही असे चांगले चांगले साधक सुद्धा गोंधळात पडतात असं स्वामीजी स्पष्ट आहे. तंत्रज्ञानामुळे आपले इथलं पुष्कळ श्रवण जगभरात विखुरलेल्या पुण्यात सुद्धा इथे येऊ न शकणाऱ्या अशा कित्येक साधकांपर्यंत पोहोचू शकतो. हा खूप मोठा उपकार आहे तो त्यावेळेला नव्हता. त्यामुळे स्वामीजींना असं वाटतं की इथे श्रवणाला येणारा श्रोता जास्त वाटले तुम्ही खरं. त्याच श्रवणावर आधारित जे कार्य विकसित झालं ते असं होतं की त्यांनी येणाऱ्या श्रोत्यांवर प्रबोधन करायला सुरू. श्रोता हा नुसता श्रोता नाही तर तो बदलासाठी तिथे आलेला आहे अशी भावना त्या श्रोत्यामध्ये त्यांनी निर्माण करायला सुरू. पुण्यामध्ये नुसते श्रोते खूप घडलेले होते. पुण्यात व्याख्यान एकदा प्रवचन यांची रेलचेल होती आहे. प्रथम व्याख्यान चालले सारखे उपक्रम तेव्हापासून पुण्यामध्ये अनेक ठिकाणी सप्ताह होतात. अनेक ठिकाणी 3-3 दिवसाची कीर्तन प्रवचन होतात. कीर्तनांचे सप्ताह होतात आणि या सगळ्याला उपस्थिती लावणारे पुष्कळ श्रोते पुण्यामध्ये आधी अशा श्रोत्यांमध्ये निश्चित निष्ठेचा भाव किती असतो आणि मनोरंजनाचा भाव किती असतो हा प्रश्न होतो. आणि म्हणून स्वामीजींनी निष्ठेचा भाव जिथे निर्माण होईल असे श्रोते जास्तीत जास्त घडवायला सुरुवात केली. श्रवण करणाऱ्या साधकांमध्ये प्रबोधन आणि ते श्रवण करण्याची सातत्याने दीर्घकाळ न सुटता निरंतर आणि अत्यंत श्रद्धा बुद्धीपूर्वक याची सवय त्यांनी लागली. येणारा श्रोता हा काहीतरी जाणून घेण्यासाठी म्हणून तिथे काहीतरी आपल्या जीवनाशी त्याचा संबंध जोडतो जोडला जातो हे शोधण्यासाठी येतो आणि तसे श्रोते त्यांनी घडवले त्यांच्या साधारणदेशी कार्याचं प्रमुख रहस्य आहे असं मला वाटतं. श्रवणाच्या माध्यमातूनच त्यांनी श्रोतांना घडवलं आणि त्याचं वैशिष्ट्य असं होतं की श्रवण करून सुटका होऊ देत नव्हतं. तुम्ही नुसतं येऊन श्रवण केलं तरी निघून गेलात हे त्यांना मान्य नव्हतं आणि तसं ते होऊ देत नव्हते. त्या येणारा श्रोता हा कुठलं तरी मननाचं एक